नमस्कार. या प्लेलिस्टमध्ये आपण समर्थ रामदासांचे शिष्योत्तम परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी यांच्याबद्दल थोडंसं ऐकणार आहोत. याआधी श्रीधर स्वामींचा उल्लेख दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात आलेला आहे. तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण स्वामींनी दत्तावतारावर केलेल्या प्रवचनातला थोडासा भाग ऐकला. त्यातून श्रीधर स्वामींनी आपल्याला दत्ताच्या व्यापक स्वरूपाची जाणीव करून दिली. श्री दत्तप्रभूंचे आणि श्रीधर स्वामींचे नातेच काही वेगळे, प्रेमच आगळे, एकमेकांशी कंटिन्युअस कनेक्शन असलेले. या प्रखर रामभक्त श्रीधरांचा जन्मही दत्तजयंतीचा आणि तो झालाही दत्तात्रेयांच्या वरप्रसादामुळेच, दत्ताच्याच बूनमुळे. स्वामी समर्थांचे पण श्रीधर स्वामींवर विशेष प्रेम. श्रीधर स्वामी देहात असताना आता यापुढे श्रीधर स्वामींची भक्ती करा असे दृष्टांत स्वामी समर्थाने आपल्या काही भक्तांना दिले होते. या सगळ्यावरून श्रीधर स्वामींची थोरवी अगदी सहज लक्षात येते. या श्रीधर स्वामींचे काय काय म्हणून वर्णावे, त्यांचे सारेच अतुलनीय आणि अद्वितीय, युनिक अँड अनपॅरलल्ड. त्यांची अगदी सेवाशील त्यागमय अशी वृत्ती, त्यांची विनम्रता, त्यांची सहनशीलता आणि क्षमाशीलता सारेच विलक्षण, एक्स्ट्रॉर्डिनरी. श्रीधर स्वामींची प्रभू रामावरची भक्ती, समर्थांवरची आदरयुक्त प्रीती, जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस त्यांनी सज्जनगडावर केलेली समर्थांची सेवा, समर्थ आज्ञेने साऊथला दक्षिणेत जाऊन केलेले प्रचंड असे सनातन धर्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य, सारेच असामान्य, अचंबित करून टाकणारे. त्यांचे कडक वैराग्य, काटेकोरपणे प्रतिज्ञापूर्वक केलेले नीती धर्माचे आचरण, विश्वकल्याणासाठी, विश्वशांतीसाठी त्यांनी एकांतवासात केलेले कठोर तपाचरण, त्यांची मौन तपश्चर्या, सारेच जगावेगळे, दिव्यत्वाची प्रचिती देणारे. आपल्या स्वार्थी सेल्फ सेंटर्ड आयुष्याची आपल्याला लाज वाटून त्यांच्या पुढे लोटांगण घालायला लावणारे. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी जन्मापासूनच नारायण राव व कमलाबाई पत्की यांचा हा दत्तवरद पुत्रही पावलो पावली सगळ्यांना आपल्या दैवी वैभवाची, डिव्हिनिटीची प्रचिती देत होता. घरातल्या उत्तम संस्कारांमुळे श्रीधरांच्या मनात राम भक्तीचे बीज बालपणीच रोवले गेले होते. याचे मुख्य कारण म्हणजे पिढ्यान पिढ्या घरी सुरू असलेली समर्थ संप्रदायाने घालून दिलेली प्रभू रामचंद्राची उपासना. ही उपासना श्रीधरांच्या पूर्वजांना, अँसेस्टर्सना, समर्थांचे लाडके शिष्य श्री उद्धव गोसावी यांच्याकडून मिळाली होती. राष्ट्रोद्धारासाठी भारतभर समर्थ रामदासांनी ज्या सुमारे 1100 मठांची उभारणी केली त्यातलाच हा बोधन निजामाबाद येथील मठ. या मठाची स्थापना करून त्यावर समर्थांनी उद्धव स्वामींना नियुक्त केले होते. या समर्थ संप्रदायानुरूप केलेल्या उपासने बरोबरच मातोश्री कमलाबाईंनीही श्रीधरांना अतिशय चांगले वळण लावले होते. रामनामाची कथा कीर्तनाची त्यांच्यात गोडी उत्पन्न केली होती. बालवयातही जिथे जिथे देवतांचे उत्सव नामसप्ताह चालू असतील तिथे तिथे पुराण प्रवचन रामकथा भजन कीर्तन या सगळ्याच्या श्रवणाचा आनंद घेण्यासाठी 5-6 वर्षाचे श्रीधर आई बरोबर हजर असत. श्रीधरांना या कथा कीर्तनाची एवढी आवड होती की एखाद्या वेळेस आईला सवड नसल्यास तिला वेळ नसल्यास छोटे श्रीधर एकटेच तिथे जात आणि घरी आल्यावर तिथला सगळा सविस्तर वृत्तांत आपल्या गोड बालभाषेत आईला सांगत असत. कीर्तनात ऐकलेली काही पदे कंपोजिशन्स श्रीधरांनी पाठच करून ठेवली होती. घरातील सर्वांपुढे जेव्हा श्रीधर ही पदे अगदी कीर्तनकाराप्रमाणे हावभाव करत नाचत मध्येच गिरक्या घेत कीर्तनकाराप्रमाणेच जय जयकार करत अगदी तन्मयतेने भक्ती रसात दंग होऊन म्हणत असत तेव्हा त्यांची ही लोभस बाललीला पाहून घरातील मंडळी अगदी पोट धरून हसत असत. समर्थ रामदासांचा अभंग घटिका गेली पळे गेली तास वाजे झणाणा आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना हा तर श्रीधर मोठ्या आवडीने म्हणत असत. इथे आपण श्रीधरांची राम भक्ती त्यांच्या प्रगल्भ विचार शक्तीमुळे चिंतन मनन करायच्या सवयीमुळे त्यांच्या डीप इन्साइटफुल थिंकिंगमुळे लहानपणीच कशी अगदी निष्काम आणि निखळ होत गेली सेल्फलेस आणि प्युअर होत गेली त्याचं एक उदाहरण पाहूया. श्रीधरांचे घराणे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे. पुढे श्रीधरांचे वडील नारायणराव हैदराबादला सेटल झाले. श्रीधरांना हैदराबाद येथील विवेक वर्धिनी या शाळेत घातले होते. रोज नित्यनेमाने शाळेत जाताना व येताना वाटेत लागणाऱ्या श्री रामाच्या आणि हनुमंताच्या देवळात जाऊन श्रीधर अगदी भक्तिभावाने दर्शन घेत आणि मगच पुढची वाट धरीत. श्रीधरांच्या शाळेत दर गुरुवारी शाळा सुटल्यावर श्री दत्तात्रयांची पूजा केली जात असे. या पूजेसाठी प्रत्येक गुरुवारी श्रीधर घरातून काहीतरी मागून नेत. एवढंच नव्हे तर त्यांना खाऊसाठी म्हणून घरून दिलेले पैसे ते जपून ठेवीत आणि पूजेच्या खर्चासाठी पुजाऱ्यास देत. श्रीधर अतिशय हुशार असल्या कारणाने पहिल्या इयत्तेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. फर्स्ट स्टँडर्ड मध्ये त्यांचा फर्स्ट रँक आला. दुसरीत असताना श्रीधरांना विषम ज्वर म्हणजे टायफॉइड झाला. ह्या भयंकर आजारामुळे तापामुळे बरेच दिवस त्यांची शाळा बुडली. जेव्हा या कंटाळवाण्या आजारपणातून उठून बरे होऊन श्रीधर शाळेत जायला लागले तेव्हा इतके दिवस ॲब्सेंट राहिल्यामुळे ते शाळेत अभ्यासात खूपच मागे पडले होते. वर्गाचा अभ्यास फारच पुढे गेले असल्या कारणाने त्यांचे शिक्षकही वर्गात त्यांना काही प्रश्न विचारत नसत. यामुळे श्रीधर बेचैन झाले. सगळे पास होऊन तिसरीत जातील आणि आपण मात्र मागेच राहू, मग सगळे आपल्यावर हसतील, आणखीन एक वर्ष आपल्याला आपल्यापेक्षा लहान अशा मुलांबरोबर दुसरीतच काढावं लागेल. असे सगळे निगेटिव्ह विचार श्रीधरांच्या मनात यायला लागले आणि फेल्युअरच्या भयाने त्यांचे लक्ष अभ्यासात लागेनासे झाले. कमलाबाई चाणाक्ष होत्या. ही सारी परिस्थिती त्यांनी जाणली. म्हणून श्रीधरात कॉन्फिडन्स जनरेट करण्यासाठी त्यांनी श्रीधरांना जवळ बोलवून एक दिवस सांगितलं की राम नेहमी आपल्या भक्ताची काळजी वाहतो, तो कधीच आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही, तर तू रामाचे नाव घे आणि अभ्यासाला सुरुवात कर. ही विल नेव्हर लेट यू डाऊन. श्रीधर मातृभक्त होते. आपल्या आईवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. म्हणून आईनी सांगितल्याप्रमाणे श्रीरामाचे नाव घेऊन त्यावर पूर्ण विसंबून श्रद्धेने श्रीधर अभ्यासाला लागले. पुढे लवकरच श्रीधरांनी आणखीन चांगला अभ्यास करावा म्हणून त्यांना मोटिवेट करण्याच्या दृष्टीने कमलाबाईंनी एक दिवस त्यांना जवळ घेतले. त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्यांच्याकडे वात्सल्याने पाहत त्या म्हणाल्या, राजा, तू जर का यावर्षीही परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झालास तर तुझा दादा तुझी मौजी, मौजी म्हणजे मुंज, मोठ्या थाटाने करणार आहे. आईने हे मोठेच चॅलेंज आव्हान श्रीधरांपुढे ठेवले होते. आत्ता कुठे त्यांना फक्त पास होण्याची खात्री वाटायला लागली होती, तर आईने लगेच फर्स्ट रँकचा विषय काढला होता. आपण पहिले कसे येणार या काळजीने आता छोट्या श्रीधरांना घेरले. श्रीधराने खूप प्रवचने कीर्तने ऐकल्यामुळे त्यांच्या डोक्यात हे पक्के बसले होते की प्रभू रामचंद्र भक्तवत्सल आहेत आणि ते भक्ताचे कार्य करण्यास धावून जातात. आईनेही त्यांच्या मनावर हेच बिंबवले होते. मी पहिला कसा येईन याचा विचार करता करता त्यांनी मनोमन असे ठरवले की श्री रामावर सर्व भार घालून त्याचे अखंड नामस्मरण केल्यास माझा अभ्यास पूर्ण जरी झाला नसला तरी श्री राम माझा पहिला क्रमांक खात्रीने आणून देईलच. हा विचार एकदा पक्का झाल्यावर ते मग अखंड नामस्मरण करू लागले. घरी दारी अभ्यास करताना, शाळेत जाताना येताना ते कंटिन्युअस नाम घेऊ लागले. वाटेतल्या राम मंदिरात तर ते नित्य जात होतेच. शेवटी श्रीधरांच्या वार्षिक परीक्षेचा दिवस उजाडला. श्रीरामाच्या मूर्तीसमोर बसून अतीव भक्तीने विथ इंटेन्स डिवोशन त्यांनी डोळे मिटले. श्रद्धेने तुडुंब भरलेल्या अंतःकरणाने ते रामाची करुणा भाकू लागले. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू पाझरू लागले आणि रामाच्या अनुसंधानात श्रीधर स्वतःला विसरले. मग एकदम भानावर येऊन श्रीधराने परीक्षेसाठी तडक शाळा गाठली. परीक्षेतल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी चटाचट दिली. परीक्षेच्या सर्व दिवशी असेच घडले आणि त्यांचे सगळेच पेपर छान गेले. पण गंमत अशी की उत्तरं लिहिताना श्रीधरांचं प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन पेपरकडे लक्षच नव्हतं. पेपरात काय प्रश्न विचारलाय, आपण काय लिहितोय ह्याचं त्यांना भानच नव्हतं. त्यांना फक्त एवढंच समजत होतं की मनातल्या मनात आपण अखंड नामस्मरण करत आहोत. हाताने ते फक्त पेपर लिहित होते, पण चित्तात श्री रामाचे ध्यान आणि मनी फक्त त्याचेच स्मरण होते. अशा तन्मय अवस्थेत फुल्ली इमर्स्ड इन द डिवोशन ऑफ राम श्रीधरांनी पूर्ण परीक्षा दिली. थोड्या दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला आणि महद आश्चर्यम, श्रीधर वर्गात सर्वप्रथम आले. या रिझल्टमुळे श्रीधरांच्या आनंदास पारावार राहिला नाही आणि त्यांची रामावरची श्रद्धा आणखीनच दृढ झाली. पुढे कित्येक दिवस प्रत्येकापुढे प्रभू रामचंद्राची महती सांगणे हाच जणू त्यांचा नित्यक्रम होऊन बसला. नंतर त्याच वर्षी त्यांची मुंज आईने त्यांना प्रॉमिस केल्याप्रमाणे मोठ्या थाटात पार पडली. पुढे थर्ड स्टँडर्ड मध्ये असताना एके दिवशी श्रीधर हरी कीर्तन ऐकण्यास गेले. तिथे प्रवचनात छोट्या श्रीधरांनी असे ऐकले, जे भक्त आपल्या कार्याकरता देवास साकडे घालीत नाहीत, देवाकडून कोणतीच अपेक्षा न करता देवावर जास्तीत जास्त प्रेम करतात, तेच खरे भक्त. हे प्रवचनात ऐकल्यावर मी माझ्या कामासाठी देवास त्रास दिला, अभ्यास बरोबर झाला नसतानाही पहिल्या क्रमांकासाठी देवावर सारा भार घातला. या विचाराने श्रीधरांना हैराण केले आणि देवाला उगाच कष्ट दिले म्हणून श्रीधरांनी प्रायश्चित्त घ्यायचे ठरवले. तिसऱ्या इयत्तेत संपूर्ण वर्षभर त्यांनी देवाचीच सेवा अगदी मनोभावे केली. जिथे जिथे कथा कीर्तन प्रवचन असेल तिथे त्यांनी हजेरी लावली आणि शाळेत अगदी नाममात्रच जाऊन अधेमध्ये जाऊन ते वार्षिक परीक्षेत मुद्दाम अनुत्तीर्ण झाले. सेकंड स्टँडर्ड मध्ये देवाला उगाच भरीस घातले, फर्स्ट रँक येण्यासाठी त्याला त्रास दिला, याचं प्रायश्चित्त घ्यायला रिपेंटन्स म्हणून श्रीधर जाणून बुजून लोक लज्जेची निंदेची पर्वा न करता थर्ड स्टँडर्डमध्ये फेल झाले. स्वतः अतोनात कष्ट करणे, त्रास सहन करणे, अहो रात्र इतरांसाठी झिजणे, पण दुसऱ्यासाठी मात्र कायम फक्त आनंदाची व सुखाची उधळण करणे हा जणू हळूहळू श्रीधरांचा स्वभावच होत गेला. त्याग आणि तप याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच हे श्रीधर स्वामी. आपल्यावर निष्ठा असणारा प्रत्येक माणूस अज्ञान दुःख आणि नैराश्य ह्यातून मुक्त व्हावा, वाईट दुष्ट वृत्तींचा नाश व्हावा, सर्वांचे सदैव मंगल व्हावे यासाठी श्रीधर स्वामी आयुष्यभर झटले. असे हे थोर श्रीधर स्वामी ज्याने आपला देह प्रभू रामचंद्राला अर्पण केला होता, रामदासी संप्रदायाला पूर्णपणे ज्यांनी स्वतःला वाहून घेतले होते, जनकल्याणासाठी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्याने आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते, अशा या समर्थांच्या समर्थ शिष्याचे थोडे तरी सद्गुण आपल्यात यावेत, अंगी बाणावेत, म्हणून समर्थ चरणी अगदी मनापासून आपण प्रार्थना करूया. ज्या श्लोकाने ऋषी मुनी या महात्म्याचे स्तवन करतात, त्या दिव्य मंत्राचा जप करत आपण श्रीधर स्वामींपुढे नतमस्तक होऊया.
नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः.
Mm-hmm.